तर आज सर्व भक्तांचं आजच्या साप्ताहिक सत्संगामध्ये स्वागत आहे. तर आपण या ठिकाणी दर शनिवारी जे काही 12 महाजन आहेत श्रीमद भागवतमध्ये त्यांचं वर्णन आहे त्यांचं आपण या ठिकाणी दर शनिवारी गुणगान करीत आहोत. आज मला या ठिकाणी 12 महाजनापैकी जे वैष्णवांच्या मध्ये श्रेष्ठ आहेत त्यांचं श्रीमद भागवत मध्ये वर्णन केलेलं आहे. वैष्णवानाम यथा शंभू, की सर्व वैष्णवांच्या मध्ये असे श्रेष्ठ असे थोर महाजन यांचं गुणगान करण्याची आज मला संधी भेटलेली आहे. खरं पाहता हे जे महाजन आहेत याचे काही शुद्ध भक्त आहेत वैष्णव आहेत हे फक्त महाजन नाही आहेत तर हे साक्षात काही भगवंतांचे अवतार आहेत, काही नित्य सेवक आहेत भगवंतांचे. हे त्यांची खरी स्थिती आहे, फक्त ते वैष्णव नाही आहेत. त्यामुळे खरं पाहता या ठिकाणी माझी काही पात्रता नाही आहे अशा शुद्ध वैष्णवांच्या बद्दल अशा महाजनांच्या बद्दल बोलण्याची, परंतु मला एक संधी दिलेली आहे सेवेची, त्यामुळे मी या ठिकाणी प्रयत्न करेन त्यांचं गुणगान करण्याचं. तर ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी वर्णन करतात, खास करून शिवजींच, क्षीरम यत्तति विकार विशेष योगा संजायते नदी तत पृथकस्ति हेतो यम शंभुमि तथा समुपैति कार्यात् गोविंदमादि पुरुषम तमहं भजामि. तर यामध्ये ब्रह्मसंहितेमध्ये ब्रह्माजी सांगतात की जे काही आदिपुरुष मी गोविंदजींना भजतो, जे गोविंदजी आहेत त्यांना त्यांचं मी भजन करतो, की त्यांच्यामध्ये ज्यावेळी विकार येतो, ज्याप्रमाणे दह्याचं दुधाचं वर्णन केलेलं आहे की दुधामध्ये विकार आल्यावर दही बनतं, त्याप्रमाणे भगवंत ज्यावेळी या सृष्टीचा प्रलय करायचा असतो त्यावेळी ते काय करतात, शंभूचे रूप घेतात, शिवजींचं रूप घेतात. आणि परंतु ते काय आहे, तसं दही आणि दूध वेगळं नाही आहे, त्याप्रमाणे शिवजी आणि भगवंतामध्ये काय आहे, भगवंतांचंच ते एक रूप आहे. त्यामुळे या ठिकाणी म्हणतात की त्यांना एक कार्य देतात ते या सृष्टीचा विनाश करण्यास, म्हणून या ठिकाणी गोविंदजींना भगवंत म्हणतात की गोविंदजी सर्व कारण कारण आहेत, ते परम पुरुषोत्तम आहेत. म्हणून शिवजी हे त्यांचं एक रूप आहे. म्हणून आपण पाहतो की आज या जगामध्ये किंवा सर्व जीवांना तीन देवतांचं ज्ञान जास्त आहे, ब्रह्मा विष्णू महेश. खरंच माहिती आहे की ब्रह्मा काय करतात, उत्पत्ती करतात, विष्णू पालन करतात आणि शिवजी संहार करतात, हे जास्तीत जास्त सर्व लोकांना हे माहिती आहे. पण सुखदेव गोस्वामी श्री भागवत मध्ये वर्णन करतात, खास करून भगवान शिवजींचं, ते म्हणतात की श्रीमद भागवत मध्ये वर्णन आहे, शिवजीनं महादेव म्हणलेलं आहे की सर्व देवतांचे श्रेष्ठ देवता, जे सर्व देवतांचे देवादिदेव महादेव आहेत ते, आणि त्यांना हे भगवंत, जसं आपण ब्रह्मसंहितेचं वर्णन पाहिलं की त्यांना फक्त एक कार्य आहे ते म्हणजे सृष्टीचं प्रलय करणे, आणि इतर वे काय करतात, ते भगवंतांचं स्मरण करीत असतात, ध्यानस्थ बसलेले असतात. परंतु काही लोकांना माहिती नाही शिवजी खरं कार्य काय करतात, परंतु त्यांना एक कार्य दिलेलं आहे, ज्यावेळी प्रलय करायचं त्यावेळी ते प्रलय करण्याच्या वेळी त्यांची सेवा आहे. आणि तसं पाहिलं तर जे उत्पत्ती करणारे ब्रह्माजी आहेत ह्यांना पण एक श्रेष्ठ देवता म्हणून त्याची गिनती केली जाते. आणि दोघांचं जर पाहिलं की एकच कार्य आहे, एक जण काय करतो, उत्पत्ती करतो ब्रह्माजी, आणि एक जण शिवजी काय करतात, प्रलय करतात, सर्व नाश करतात, म्हणजे एकच कार्य आहे. परंतु पालन करणे हे दोघांना कधी जमत नाही, पालन करणे हे कार्य कोणाचं आहे, विष्णूचं आहे. म्हणून विष्णू हे सर्व श्रेष्ठ आहेत. म्हणून असे म्हणले तर ब्रह्माजी आपण पाहतो की ब्रह्माजींची उत्पत्ती कुणाकडून झाली, विष्णूकडून झाली, है ना, आणि शिवजींची उत्पत्ती कुणाकडून झाली, ब्रह्माजींच्याकडून झाली. म्हणजे हे सर्व कोण आहे, त्याचे आदिकर्ता भगवंतच आहे. म्हणून हे फक्त निमित्त आहे, उत्पत्ती आणि प्रलय ह्या दोघांना एक कार्य दिलेलं आहे, परंतु हे दोन्ही पण कार्य खरं तर विष्णूच्याकडनंच केलं जात, कारण विष्णूपासूनच या दोघांची निर्मिती झालेली. म्हणून या ठिकाणी ब्रह्माजी विष्णू किंवा गोविंदजी आहेत त्यांना काय करतायत, परम श्रेष्ठ मानतायत. म्हणून त्यांना म्हणतात की गोविंदमादि पुरुषम तमहम, मी त्यांचं भजन करतो. म्हणून या ठिकाणी आपण बघतो की शिवजी या जगात जरी सामर्थ्यवान देवताच आपण समजत असू तरी पण ते आधी कारण नाहीत या सृष्टीचे. आधी कारण कोण आहेत? परमपुरुषोत्तम भगवान कृष्ण आहेत. म्हणून भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे की जरी कोणी देवतांची पूजा करीत असतील, शिवजी म्हणजे शिवजी आणि ब्रह्माजींची यांची गिनती देवतांच्या म्हणजे श्रेष्ठ देवता म्हणून केली जाते. म्हणून भगवद्गीतेत वर्णन काय केलेलं आहे की देवतांची उपासना करणारे जे काही जीव आहेत त्यांना भगवंतांच्या अनुमतीशिवाय देवी देवता कोणतेही वर प्रदान करू शकत नाही. म्हणजे ते देवी देवता जे काही वर प्रदान करतात त्यांच्या अनुयायांना ते भगवंतांच्या अनुमतीविना होत नाही. म्हणून भगवंत विष्णू कृष्ण हे श्रेष्ठ आहेत. म्हणून यावर मला एक सुंदर कथा सांगायची आहे, ती म्हणजे श्रीमद भागवत मध्ये काही दिवसापूर्वी याचं कथन करत होतो, वाचत होतो, तर मला फार आवडलं. प्रभुपाद तात्पर्य फार सुंदर सांगतात. ती कथा म्हणजे बाणासूर वध. या बाणासूरच्या कथेत आपण पाहतो की बाणासूर, ही थोडक्यात मी सांगेन की बाणासूर हा शिवजींचा परम भक्त असतो आणि शिवजींचा एक स्वभाव आहे की ते आपल्या भक्तासाठी काही करण्यासाठी तयार असतात. ज्यावेळी आपण पाहतो की कथेमध्ये वर्णन आहे की बाणासूर ज्यावेळी भगवंतांचे पुत्र आहेत अनिरुद्ध, हे अनिरुद्ध यांच्या राज्यामध्ये आलेले असतात आणि बाणासूरची मुलगी उषा, उषाने काय केलेलं आपल्या योग मायेने अनिरुद्धला आपल्या त्या शेनितपूर राजधानीमध्ये आणलेलं असतं आपल्या महालामध्ये, कारण एक स्वाभाविक प्रेम झालेलं असतं. आणि बाणासूरला ज्यावेळी करतं त्यावेळी या दोघांना तो बंदिस्त करून टाक, आपल्या मुलीला पण आणि बाणासूर. आणि एक दिवस होतात श्रीकृष्णांना कळतं की आपले पुत्र अनिरुद्ध हे परत आलेले नाहीत आणि कळतं कारण भगवंत आहेत, भगवंतांना कळतं हे बाणासूरचं कार्य आहे आणि बाणासूर विरुद्ध युद्ध करण्यासाठी भगवान कृष्ण आपल्या भाऊ बलराम आणि आपल्या सर्व सैनेसोबत बाणासूरवर आक्रमण करण्यासाठी सर्व युद्धाची तयारी करतात असं वर्णन केलेलं आहे. 18 अक्षोणी सेना घेऊन भगवान या शेनितपूर राजधानीवर काय करतात, युद्ध करण्यासाठी आक्रमण करण्यासाठी येतात. आणि ज्यावेळी ते येतात त्यावेळी असं सुंदर सविस्तर वर्णन केलेलं आहे की सर्व बाणासूरचं जी काही राजधानी असते ती पूर्ण योग शक्तीनं, कारण तो एक योगी शक्ती असते, या योगी शक्तीद्वारे त्यानं पूर्ण तटबंध असतो, तो सर्व योगी शक्तीने हे केलेलं असतं. सर्व विजेच्या तारा हे सर्व त्यांनी तटबंदी घातलेली असते, परंतु भगवंत आपल्या सैन्यासोबत येऊन सर्व तटबंदी तोडू लागतात. आणि हे ज्यावेळी बाणासूरला कळतं की कृष्ण या ठिकाणी आलेले आहेत युद्ध करण्यास, तो पूर्ण क्रोधित होतो आणि आपल्या सर्व सैन्यांना आज्ञा देतो की तुम्ही युद्ध करण्यासाठी तयार व्हा. आणि इकडे आपल्याला पाहतो की शिवजी हे इतके कृपाळू आहेत, त्यांना कळतं की माझा परम भक्त बाणासूरवर काय केलेलं आहे, आता युद्धाचा प्रसंग आलेला आहे. म्हणून शिवजी स्वतः काय करतात, आपले दोन पुत्र गणेशजी आणि कार्तिकेय यांना त्या सर्व युद्धाचा सेनापती करताना स्वतः आपल्या नंदीश्वरवर बसून, जे काही वाहन आहे त्या वाहनावर बसून स्वतः त्या ठिकाणी युद्धामध्ये येतात. या ठिकाणी भागतो की शिवजी स्वतः आपल्या भक्ताच्या रक्षणा करण्यासाठी आहेत. म्हणजे ते पाहत नाहीत की मला युद्ध कोणासाठी करायचं आहे, कोणा विरुद्ध करायचं आहे, स्वतः परमपुरुषोत्तम भगवंत आणि त्यांचे स्वामी शिवजींचे समोर आलेले आहेत, त्यांच्या विरुद्ध पण युद्ध करण्यासाठी तयार आहेत शिवजी. का? कारण आपल्या भक्तावर प्रेम आहे. आणि ज्यावेळी शिवजी येतात आणि म्हणून पाहतो की भागवत मध्ये वर्णन आहे की हे किती भयंकर युद्ध, कारण एक विरुद्ध शिवजी साक्षात ते पण भगवंतांच्या समान शक्ती आहे त्यांच्याकडे आणि इकडे विरुद्ध भगवान कृष्ण आणि बलरामजी. आणि असं वर्णन केलेलं आहे की कार्तिकेय आणि गणेशजींना घेऊन ते त्या ठिकाणी येतात आणि शिवजी स्वतः भगवान श्रीकृष्णाच्या युद्ध करत असतात. आणि त्यांचे कार्तिकेय आहेत हे शिवजींचे जे काही सेनापती आहेत त्या सेनापती बरोबर युद्ध करतात, गणेशजी पण काही युद्ध करतात, बलरामजी हे बाणासूरचं जे काही सेनापती आहे त्या सेनापती विरुद्ध युद्ध करतात, त्याचं नाव असतं कुभांड. आणि असं वर्णन केलेलं आहे हे युद्ध इतकं घनघोर युद्ध सुरू असतं आणि ही युद्धाची वार्ता पूर्ण ब्रह्मांडभर पसरते. सर्व देवी देवता किन्नर गंधर्व सर्व आपल्या विमानातून गिरट्या घालत असतात, पाहत असतात की अरे हर बाप रे, शिवजी आणि भगवान श्रीकृष्णाचं युद्ध आहे फक्त बाणासुरसाठी, आणि त्यांना आता हे काय होणार युद्धाचं प्रसंग, याचा निकाल काय लागणार हे पाहण्यासाठी आपापल्या विमानातून देवी देवता किन्नर गंधर्व सगळे गिरट्या घालत असतात. तर काय होणार, ब्रह्मांडाचा नाश होतो की काय, कारण शिवजी प्रलय करतात आणि स्वतः परमपुरुषोत्तम भगवंत समोर आहेत, म्हणून सर्वांना असं वाटत असतं त्या युद्धाचं काय निकाल लागेल, आणि यासाठी सर्व आपल्या विमानातून पाहत असतात. आणि आपण पाहतो की बाणासुर युद्ध करत असतो भगवंतांच्या सेनापती बरोबर सात्यकी बरोबर, आणि इकडं शिवजी युद्ध करत असतात कृष्णाबरोबर, आणि शिवजींचे सहकारी कोण, भूत पिशाच्य, आणि सर्व अशा प्रकारे सर्व पिशाच्य काय करतात, तिथं येतात आणि आपल्या स्वामी युद्ध करत आहेत म्हणून स्वामींना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी येतात, म्हणून भगवान शिवजींना भूतनाथ म्हणलेला आहे, आणि ते पण आपल्या सामर्थ्य शक्तीनं सर्व शिवजींना मदत करण्यासाठी त्या ठिकाणी येतात. परंतु भगवान कृष्ण आपलं जे धनुष्य आहे, धनुष्याचं नाव काय, भगवान कृष्णांच्या शांख धनुष्य, तर शांख धनुष्याच्या द्वारे त्या सर्व भूत पिशाच्यांना पळवून लावतात आणि सहज युद्ध त्यामध्ये त्यांना हरवून टाकतात. सर्व पिशाच्य ते भूत आहेत दाखिनी ते असं वर्णन केलेले सर्व पळून जातात तिथून. आणि हे झाल्यावर नंतर शिवजींचं आणि कृष्णांचं युद्ध सुरू होतं, इतकं भयंकर युद्ध सुरू होतं. शिवजी आपले जेवढी अस्त्र आहेत सर्व अस्त्र भगवंतांच्या सोडतात, आणि त्याचा प्रतिकार म्हणून भगवंत पण आपल्या अस्त्राद्वारे त्या अस्त्रांचा नायनाट करून टाकत, आणि त्यांच्याकडे सर्व अस्त्र जे काय आहेत शिवजींच्याकडे संपतात. त्यावेळी त्यांच्याकडे शिवजी महत्वाचं अस्त्र काढतात, ते म्हणजे पशुपाष्ट अस्त्र, आणि त्या अस्त्र त्यावेळी भगवंतांच्यावर सोडतात. तर भगवंत कोणतं अस्त्र सोडतात, नारायण अस्त्र. नारायण अस्त्र तर पशुपाष्ट अस्त्राचा पण काय होतं, अंत होतो. आणि हे बघितलं शिवजी जरी पूर्ण क्रोधित होतात की मी आता काय कोणतं अस्त्र करायचं, परंतु भगवंतांना काळजी आहे की शिवजी युद्ध करतायत त्यांचा मी वध करू शकत नाही, कारण ते वैष्णव आहेत, ते फक्त आपल्या भक्तांच्यासाठी युद्ध करण्यासाठी आलेले आहेत. म्हणून भगवान काय करतात, ते एक जंबुनास्त्र म्हणून एक नावाचं अस्त्र असत, ते अस्त्र असं असतं की त्या अस्त्राद्वारे काय होतं, समोरच्या सैन्यांना थकवा येतो आणि त्या काय होतं, जांभया देतात. तर ते अस्त्र भगवान कुणा सोडतात, शिवजींच्या सोडतात. का शिवजींचा वध करायचा नसतो, त्यांना हरवायचं नसतं, का शिवजी हे परम वैष्णव आहेत आणि भगवंतांचे, मग ते अस्त्र सोडल्यावर शिवजी पण आपल्या रथावर बसून आपल्या त्या नंदीश्वर बसून जांभळ्या देत बसतात, आणि सर्व सैन्य शिवजींचं ते असतं, ते सर्व जांभळ्या त्यांना सर्वांना थकवा येतो. आणि हे झाल्यावर मग भगवंत आपला मोर्चा वळवतात बाणासुरकडे. बाणासुर तिकडे सात्यकी बरोबर युद्ध करत असतात, आणि सात्यकी पण त्यांना काय करत होतो, आपला प्रतिकार शक्तीनं आपलं काय करत असतो, बाणासुरला हरवण्याचा प्रयत्न करीत होतो. परंतु बाणासुर एक योगिक असुर असतो, त्याला योगिक शक्ती भरपूर असते, 1000 हात असतात बाणासुरला, एवढी शिवजीने त्यांना कृपा दिलेली असते. आणि ज्यावेळी भगवंत बाणासुरकडे येतात आणि युद्धाची तयारी, बाणासुर पाहतात की आता या सात्यकी बरोबर रडण्याची काही गरज नाहीये, आता मला रडणं पाहिजे कृष्णाबरोबर. त्याआधी जे कार्तिकीय गणेशी ते भगवंतांचे सर्व प्रद्युम्न हे सर्व पुत्र त्यांच्यावर लढत असतात, कार्तिक जखमी होतात, गणेशी जखमी होतात, आणि ते पाहतात की आपलं काय आता खरं नाहीये, म्हणून ते युद्धापासून पलायन करून पळून जातात, रणभूमी सोडून कार्तिके पळून जातात. आणि इकडं मग बाणासुर आणि शिवजींचं युद्ध, बाणासुर आणि भगवान कृष्णांचं युद्ध सुरू होतं. आणि बाणासुर असं वर्णन केलेलं आहे की आपल्या 1000 हातावर एकदम काय करतायत, तर 4-4 बाण म्हणजे 2000 बाण एक साथ भगवंतावर सोडत असतो, एवढे बाण भगवंत काय आपल्या या शांख धनुष्याद्वारे भगवंत पण त्या सर्व धनुष्यांना काय करत जवाब देतात, प्रतिकार करत असतात. आणि असं करत करत भगवंत बाणासुरचा रथ आहे तो सर्व विस्कळीत मोडून टाकतात, बाणासुरचा जे घोडे असतात त्या घोड्यांचा वध करतात, त्याचा जो सारथी असतो सारथीचा वध करतात. बाणासुर युद्धातून खाली पडतो, रथातून खाली पडतो, जखमी होतो, आणि त्यावेळी बाणासुरचा वध होणार असतो, त्यावेळी काय होतं, बाणासुरचं एका देवीवर फार श्रद्धा असते, त्या देवीची फार बाणासुरनं काय केलेली असते, पूजा केलेली असते, प्रसन्न केलेलं असतं. त्या देवीचं नाव असतं कोठरा. ती कोठरा काय करते, आपल्या या बाणासुरला वाचवण्यासाठी नग्न रूपामध्ये येते भगवंतांच्या समोर. आणि एक स्त्री नग्न रूपामध्ये समोर आल्यामुळे भगवंत काय करतात, बाणासुराचा वध करणार असतात, पण स्त्री नग्न रूपात असल्यामुळे भगवंत आपली मान फिरवतात, लक्ष देत नाहीत. आणि हा फायदा घेऊन बाणासुर काय करतो, त्याला दुसरा पर्याय नसतो, तो रणभूमी सोडून पळून जातो. आणि पळून गेल्यावर इकडं भगवंत काय, ती कोठरा देवी आहे ते पण काय करतात निघून. आणि इकडं ते झाल्यावर नंतर शिवजी परत जांभ्या देत असतात, परत उठून येतात. ते अस्त्राचा प्रभाव निघून गेलेला असतो आणि परत काय करतात, म्हणतात की आता मला माझे भक्त आहे बाणासूर तो पण पळून गेलेला आहे, मी त्याची मदत करू शकलो नाही, आता मला काय सर्वात महत्वाचं जे अस्त्र आहे शिवज्वर हे आता भगवंतावर सोडलं पाहिजे. त्या शिवज्वराचं इतकं वर्णन केलेलं आहे की शिवजी ज्यावेळी प्रलय करणार असतात त्या प्रलयाच्या वेळी शिवज्वर सोडत असत. कारण शिवज्वरचा वर्णन केलेलं आहे की सूर्यापेक्षा 12 पटीनं ते उष्णता निर्माण करत असत, म्हणजे किती अग्नी निर्माण होत असत. त्या शिवज्वराचं वर्णन केलं, त्याला 3 शिर 3 पाय असतात. आणि त्याच्वर ते शिवज्वर भगवंत काय करतात, शिवजी भगवंतांच्यावर सोडतात. तर भगवंतांना कळतं की या अग्नीमुळे आपलं काय करणं, आणि ते अस्त्र जे भगवंतांच्या दिशेने येत असतं त्यावेळी भगवंत आपलं ठेवतात नारायण ज्वर. नारायण ज्वर हे असतं, हे शीतलता प्रदान करीत असत. इतकी शीतलता वर्णन आहे की पूर्ण बर्फासारखी शीतलता प्रदान करीत असत. आणि त्यावेळी हे अस्त्र शिवजी सोडतात तर भगवंत आपलं नारायण ज्वर सोडतात. हे पण भगवंत कधीही नारायण ज्वर याचा कधी उपयोग करीत नसतात, पण यावेळी भगवंतांना ते करणं भाग पडतं. कारण या अस्त्राद्वारे काय होणार असतं, हे पूर्ण ब्रह्मांड पूर्ण प्रलय होऊ शकतो. म्हणून भगवंत काय पाहत नाहीत आणि आपलं नारायण ज्वर सोडतात. आणि एक स्वाभाविक आहे की थंडी ज्यावेळी होते त्यावेळी अग्नी ही थंड होऊ शकते. आणि नारायण ज्वर समोर मग शिवज्वर काय होतं, जरीस येतं. ते काही काम करू शकत नाही आणि त्याला तीन शिर असतात, 3 हात असतात. आणि ते ओरडू लागतं शिवजींच्याकडे की मला वाचवा, मला वाचवा, मला वाचवा, माझं कायच, मी काही कार्य करू शकत नाहीये. आणि त्यावेळी शिवजी पाहतात की आता मी काही करू शकत नाही. त्यांना फरक फार खंत वाटते की अरे मी माझ्या भक्तासाठी काही मदत करू शकत नाहीये. आणि त्यावेळी शिवजर भक्तात की माझे स्वामी पण मला मदत नाही करू शकत, त्यामुळे ते काय करतात, भगवंतांना शरण जातात. कोण? शिवज्वर. आणि भगवंतांना शरण केल्यामुळे भगवान कृष्ण त्या शिवज्वराला अभयदान देतात. आणि इकडे पाहतो की शिवजी विचार करतात की माझ्या उपस्थितीत मी बाणासुराला पण वाचवू शकलो नाहीये. आणि त्यावेळी बाणासूर काही वेळाने परत आपल्या सैन्यासोबत परत भगवंतावर आक्रमण करतो. आणि आक्रमण केल्यावर 1000 हात भगवंत आपल्या शांख धनुष्याद्वारे सर्व हात तोडून टाकतात. फक्त 4 हात ठेवतात बाणासुराचे, 1000 हातापैकी 4 हात ठेवतात. आणि मग बाणासुराचा वध होत नाही का, कारण असं वर्णन केलेलं आहे की हा बाणासूर बली महाराजांचा पुत्र असतो. आणि मग शिवजी ज्यावेळी शिवज्वर येऊन भगवंतांची अभयदान देतात भगवंत, आणि शिवज्वर स्तुती करू लागतो भगवंतांची. आणि त्यावेळी बाणासूर पण आता जरीस आल्यावर शिवजी म्हणतात आता मी पण काय करू शकत नाही, म्हणून शिवजी पण माफी मागतात भगवंतांच्याकडे आणि भगवंतांची स्तुती करू लागतात. आणि स्तुती केल्यावर भगवंत शिवजींना पण अभयदान देतात. आणि त्यावेळी असं वर्णन केलेलं आहे की शिवजींना म्हणतात की मी काय काळजी करू नको, मी याला 4 हात ठेवलेला आहे आणि याला मी आज वरदान देतो की तो सुख दुःखापासून काय होईल, तो सुख दुःखापासून लांब जाईल आणि त्याला काय होईल, अमरत्वाचं वर मी देतो, ते अमर राहील बाणासूर. का? कारण शिवजी माफी मागतात म्हणून. आणि म्हणतात मी याला मारू शकत नाही का, कारण हा बली महाराजांचा पुत्र आहे आणि मी प्रल्हाद महाराजांना वचन दिले, प्रल्हाद महाराजांच्या जी काही परंपरेत जी काही असुर येत आहेत त्या असुरांना मी मारू शकत नाही, हे मी वचन बली महाराजांना दिलेलं आहे. त्यामुळे हा त्या परंपरेत बाणासूर असल्यामुळे मी बाणासुराला मारू शकत नाही. म्हणून बाणासुराचे 4 हात भगवंत ठेवतात आणि त्याला सोडून देतात. तर ह्या कथेवरून आपण पाहतो की शिवजी हे श्रेष्ठ देवता असून हे वर देतात, सहज वर सगळं देतात, बाणासुराला हे शक्ती देतात, बाणासुराविरुद्ध युद्ध करतात. त्यावेळी आपण पाहतो की तरी पण या कथेवरून पाहतो की बाणासूर हा शिवजींचा भक्त होता, पण भगवंता कृष्णाकडून त्याचा वध होणार होता त्यावेळी शिवजींनी काहीही करू शकले नाहीत, त्याला वाचवू शकले नाहीत. उलट आपल्या भक्ताला अभयदान मिळण्यासाठी त्याला वाचवण्यासाठी शिवजी भगवंतांच्याकडे प्रार्थना करतात की विनंती करतात की माझ्या भक्ताला वाचवा आणि स्तुती करू लागतात. म्हणून यावरून आपण बघतो की भगवद्गीतेत वर्णन केलेलं आहे की मयेव हितान हितान, की मये हित म्हणजे काय, भगवंतांच्या अनुमतीशिवाय जे श्रेष्ठ देवता असोत, शिवजी असोत, ब्रह्माजी असोत, आपल्या भक्ताला श्रेष्ठ वरदान प्रदान करू शकत नाहीत भगवंतांची अनुमती. म्हणून इथं भगवंतांच्या अनुमतीनंतर त्या बाणासुराला श्रेष्ठ वरदान मिळालं, अमृतत्व ते कुणाचे, भगवंतांनी दिलं. ज्यावेळी देवता प्रार्थना करतात भगवंताकडे त्यावेळी ते त्यांना वर देऊ शकतात. म्हणून या ठिकाणी आपण पाहतो की शिवजी हे सरी श्रेष्ठ देवता असतील तरी पण भगवंतांची अनुमती त्यांना घ्यावी लागते. म्हणून या ठिकाणी वर्णन आहे की शीरम यथा तथी विकार, प्रलयाच्या वेळी ते कार्य करतात परंतु काय करतात, ते कोण आहेत, भगवंतच आहेत, भगवान गोविंदजीच आहेत, भगवान त्यांना शक्ती पुरवत असतात. म्हणून आपण पाहतो की आजकाल शैवाहित म्हणजे शिवजींचे भक्त आहेत आणि वैष्णव यांच्यामध्ये फार आजकाल भांडण सुरू आहेत की कधी कधी शिवजींची इतकी मंदिर आहेत, विष्णूची इतकी मंदिर आहेत, कधी काही काही मंदिरात असं आहे की हे शिवजीच आहेत असं शैवाहित लोकांना होतं. जसं तिरुपती मंदिरात रामानुजांच्या कार्यावेळी तिरुपती जे काही भगवंत आहेत त्या भगवंतांना शैवाहित लोक म्हणायचे की शिवजींचं रूप आहे हे भगवंत नाही. त्यावेळी रामानुचार्यांनी काय केलं, रामानुचार्यांचे जे काही शिष्य होतं ते म्हणले नाही हे विष्णू आहेत, शैवाहित म्हणायचे नाही हे शिवजी आहेत, त्यांच्यात नेहमी हे व्हायचं, भांडण व्हायचे. आणि त्यावेळी रामानुचार्यांचे काही जे शिष्य होते त्यांनी काय केलं, ठीक आहे म्हणले आपण काय करू, भगवंताजवळ जे काही शिवजींचे अस्त्र आहेत आणि विष्णूचे अस्त्र आहेत ते ठेवू. म्हणून त्या तिरुपती बालाजींच्या समोर डमरू त्रिशूल हे सर्व अस्त्र ठेवलं, शंख कदा पद्म ते सर्व काही अस्त्र ठेवले. परंतु सकाळी पाहिलं तर भगवंतांनी काय घेतलं होतं, हातामध्ये शंख कदा हे सर्व हातामध्ये धारण केलं होतं. त्यावरून कळालं की हे बालाजी आहेत, हे कोण आहेत, कृष्ण आहेत. तर अशा प्रकारे या भौतिक जगात आजकाल शैवाहित आणि वैष्णवांचे वाद वेगवेगळ्या प्रकारे सुरू आहेत की शिवजी श्रेष्ठ आहेत की विष्णू श्रेष्ठ आहेत, यामध्ये वादग्रस्त सुरू आहेत. म्हणून जोपर्यंत आपण शिवजी कोण आहेत हे जाणू शकत नाही तोपर्यंत शास्त्रानुसार तोपर्यंत आपण हे भांडण आहेत हे सुरू राहणार. म्हणून आज लोकांना टीव्हीवर सिरियल पाहतात शिवजींची आणि त्यावर विश्वास ठेवतात आणि त्यावर लोकांना वाटतं की शिवजी श्रेष्ठ आहेत, महेश ब्रह्मा विष्णू महेश हे श्रेष्ठ आहेत असं वाटतं. परंतु हे भगवंतांचे गुणावतार आहेत आणि भगवंत विष्णू हे श्रेष्ठ आहेत. शिवजींना त्यांनी हे विशेष कार्य दिलेलं आहे प्रलयात. म्हणून सहाराच्या वेळी शिवजी हे प्रलयाचं कार्य करीत असतात. म्हणून श्रीमद भागवतामध्ये शिवजी श्रेष्ठ आहेत परंतु कशामध्ये, वैष्णवांच्या मध्ये श्रेष्ठ आहेत. ज्याप्रमाणे असं वर्णन केलेलं आहे की सर्व नद्यांमध्ये गंगा श्रेष्ठ आहे त्याप्रमाणे सर्व वैष्णवांच्या मध्ये शिवजी श्रेष्ठ आहेत. वैष्णवानाम यथा शंभू, म्हणून शिवजी कुणाचं ध्यान करीत असतात हे आपण पाहिलं पाहिजे. म्हणून एकदा पार्वती मातेला पण हे कळत नाही की अरे माझे पती नेहमी डोळे मिटून बसलेले असतात, कुणाचं ध्यान करतायत. त्यावेळी शिवजींना ते विचारते, पतिदेव तुम्ही कुणाचं ध्यान करीत आहेत, त्यावेळी भगवत शिवजी काय म्हणतात, राम रमेती राम राम रमेती इति मनोरमे, कि मी माझे स्वामी आहेत राम त्यांचं मी ध्यान करीत आहे. आणि भागवत मध्ये पण वर्णन आहे आराधनानाम सर्वेशा विष्णू आराधनानाम, शिवजी सांगतायत पार्वतीला की सर्वश्रेष्ठ आराधना कुणाची आहे, विष्णूची आराधना आहे. म्हणून हे शिवजींच्या उदाहरण आपण पाहिलं पाहिजे की ते श्रेष्ठ वैष्णव आहेत आणि ते नेहमी भगवंतांचं स्मरण करीत असतात. म्हणून असे श्रेष्ठ वैष्णवांचे जे काही गुण आहेत ते गुण आपण या ठिकाणी मी सांगण्याचा प्रयत्न करीन. ते काही वैष्णवांचे 26 गुण आहेत, त्यापैकी हे काही गुण आहेत. त्या गुण शिवजींच्या मध्ये कशा प्रकारे आपल्याला दिसून येतात हे आपण पाहू. तर पहिला गुण आहे करुणा. तर भगवंत शिवजी, भगवान शिवजींना भगवंत पण संबोधलं जातं श्रीमद भागवत मध्ये. की हे थोडक्यात मी कथा सांगेन की करुणा कशा प्रकारे शिवजींच्या मध्ये हा गुण आहे. ज्यावेळी आपण पाहतो समुद्र मंथन लिलेच्या वेळी, ते समुद्र मंथन लिला कशासाठी होती की अमृत, ते अमृत मिळेल आणि देवी देवता आणि असुरांच्या मध्ये ते काही समुद्र मंथन सुरू होतं, त्यामधून अमृत येईल आणि अमृत प्राप्त करून काय होतं, अमृत्व प्राप्त करण्याची इच्छा होती देवतांना आणि असुरांना. परंतु त्या अमृत येण्याआधी अनेक वस्तू श्रीमद भागवत मध्ये वर्णन केलेल्या अनेक वस्तू बाहेर आल्या, त्या वेगवेगळ्या देवी देवतांना त्या स्वरूप प्रदान केल्या गेल्या. आणि त्यानंतर अमृत येण्याआधी काय आलं, विष आलं, हलाहल विष असं वर्णन केलेलं आहे. आणि ते समुद्रामध्ये ज्यावेळी आलं त्या विष कोण प्राशन करणार, विष कोण घेणार, कारण वेगवेगळ्या वस्तू आल्यात सर्व देवी देवतांनी घेतल्या परंतु विष कोण घेणार. आणि हे ज्यावेळी ब्रह्माजी सर्व देवी देवता काय केले, शिवजींच्याकडे गेले. आणि शिवजी कृपाळू आहेत, करुणामय आहेत की सर्व देवतांचं किंवा सर्व जीवांचं रक्षण करण्यासाठी शिवजी म्हणले हे जे काही विष आहे मी प्राशन करेन. आणि त्यांनी ते सहज आपल्या ओंजळीमध्ये सर्व हलाहल विष घेऊन प्राशन केलं आणि आपल्या कंठामध्ये ठेवलं, त्यांचा कंठ निळा झाला, म्हणून त्यांचं एक नाव आहे नीलकंठ. म्हणून वैष्णवांचा हा एक गुण आहे करुणा आणि परत दुःख दुखी, की एकाच दुःख पाहून काय होतं, वैष्णवाला दुःख वाटतं, आनंद होत नाही, दुःख वाटतं. म्हणून शिवजी वैष्णवांच्या मध्ये श्रेष्ठ आहेत, वैष्णव आहेत. त्यांना दुःख झालं की सर्व देवी देवता सर्व जीव आहेत ते माझ्याकडे आलेले आहेत की हे विष कोण प्राशन करणार, त्यामुळे त्यांनाही दुःख वाटलं की यांचं दुःख म्हणजे माझं दुःख आहे, त्यामुळे ते विष प्राशन करण्यासाठी त्यांनी मागे पुढे पाहिलं नाही. म्हणून हा वैष्णवांचा एक गुण आहे परत दुःख दुखी. आणि त्यानंतर दुसरा गुण आहे दयाभाव. भक्तीमध्ये हे तत्व दिलेले आहेत नाम रुची वैष्णव सेवा जीव दया. तर त्या जीवदयेमध्ये आपण बघतो की जीवांच्या दया कशा प्रकारे शिवजी करतायत, ते शिवजी दाखवून देतात की जे पण 84 लाख योनीमध्ये जे काही जीव आहेत त्या सर्व जीवावर शिवजी काय करतायत, जीवदया करतायत. आणि म्हणून ते भूत योनी, आता भूत योनीवर कोण दया करणार आहे का, परंतु शिवजी भूत योनीवर पण दया करतात, म्हणून त्यांचं नाव आहे भूतनाथ. म्हणून आपण पाहतो की जे काही मन बुद्धी अहंकाराने बनलेलं ते काही शरीर असतं, त्यांच्या इच्छा अपूर्ण असल्यामुळे ते सर्व भटकट असतात सर्व ठिकाणी, आणि जोपर्यंत त्यांना शरीर मिळत नाही तोपर्यंत ते असेच भटकट असतात. म्हणून आपण पाहतो असे प्रकारचे ते भूत योनी असतात, त्या वेगवेगळ्या शरीरामध्ये जातात का, कारण आपल्या स्वतःच्या इच्छा पूर्ण करण्यासाठी. आणि अशा परिस्थितीत ते वेगवेगळ्या शरीरामध्ये जातात आणि आपल्या इच्छा काय करत असतात, पूर्ण करत असतात. आणि जोपर्यंत ते शरीरामध्ये जात नाही तोपर्यंत भटकट असतात. आणि त्या भूत योनींचा उद्धार पण, कारण त्यांना इंद्रिय नसतात त्यामुळे भटकट असतात, कारण ते इच्छा पूर्ण करू शकत नाहीत. आणि अशा योनीमध्ये जे काही भूत योनी आहेत, भूत पिशाच डाकिनी ह्या सर्वांचा उद्धार कोण करतात, शिवजी करतात, कि इतके ते दयाळू आहेत. म्हणून त्यांचं नाव आहे भूतनाथ. आणि म्हणून आपण पाहतो की या भूतांना आकृष्ट करण्यासाठी हे सर्वश्रेष्ठ वैष्णव शिवजी काय करतात, स्वतःच्या अंगाला राख फासतात, राख फासून बसलेले असतात का, भूत आणि पिशाच्या आकृष्ट होण्यासाठी का त्यांना. म्हणून आणि ह्या भूत पिशाचांचं काम काय, दंगा करायचं फक्त, भूत योनीमधून जाऊन कुणाच्या शरीर मध्ये जातात आणि सगळीकडे दंगा. म्हणून एक लीला आहे या भूत योनीमध्ये या भूतांची, हे सर्व ठिकाणी जाऊन अशा प्रकारे गोंधळ करत असतात. आणि यांची एक सुंदर लीला आहे, एकदा हे काय करतात, शिवजी वैष्णव आहेत आणि शिवजी कायम अशा प्रकारे राख आणि हे आपल्याला प्रश्न पडेल, अरे हे वैष्णवांच्या मध्ये श्रेष्ठ असून वैष्णव पोशाख का घालत नाहीत. म्हणून शिवजीना एकदा वाटतं की अरे आपण एकदा पोशाख घालूच हा, म्हणून ते वैष्णव पोशाख घालतात, तिलक लावतात, कंठी घालतात. आणि ह्या पोशाख घातल्यावर त्यांचे अनुयायी भूत योनीतील सगळे ते भूत पिशाचे हे म्हणतात अरे आम्ही का नाही घालावं, आमच्या स्वामींनी घातलेलं आहे. म्हणून ते काय करतात, ते पण वैष्णव पोशाख घालतात. पण तो यांचं काम काय आहे, गोंधळ करायचा. आणि दंगा करायचा सर्व ठिकाणी, आणि वैष्णव पोशाख करून सर्व ठिकाणी ब्रह्मांडा सर्व ठिकाणी गोंधळ माजवत असतात. सर्व देवती त्यांना कळतं, भगवंतांना पण कळतं, अरे माझे भक्त वैष्णव पोशाख घालून अशा प्रकारे ब्रह्मांडात सर्व ठिकाणी दंगा करत आहेत, तर हे कसं काय. म्हणून ते आपलं सुदर्शन चक्र सोडतात की हे वैष्णव नाही आहेत, हे सर्व भूत पिशाचे आहेत, यांचा वध करायचा आता. म्हणून भगवान काय करतात, आपलं सुदर्शन चक्र सोडतात, परंतु ते सुदर्शन चक्र त्यांना स्पर्शही करत नाही, मागे येतं परत. का? वैष्णव पोशाख, वैष्णव कंठी, जे काही वैष्णव पोशाख आहे ते सामुळे वैष्णवांच्या जवळ कधी सुदर्शन चक्र जात नाही, परत येतं. ज्यावेळी भगवंत शिवजीच्याकडे जातात, शिवजी तुम्ही हा पोशाख काढा, कारण तुम्ही पोशाख घातल्यामुळे तुमच्या सर्व अनुयायाने पोशाख घालून सर्व ब्रह्मांडात दंगा करत आहेत. आणि त्यावेळी शिवजी म्हणतात ठीक आहे, ते काढतात आणि मग सर्व त्यांचे अनुयायी म्हणतात अरे आमच्या स्वामींनी काढला, आपण स्वतः काढतात. त्यावेळी शांतता होते. म्हणून या ठिकाणी आपण बघतो ही वैष्णव पोशाख किती सर्वश्रेष्ठ आहे. भगवंत सुदर्शन चक्र पण कार्य करत नाही त्यासमोर. असं म्हणलं जातं की सोनं घालण्यापेक्षा काय घाला, गळ्यामध्ये कंठी घाला, तर ते काय होईल, तुम्हाला या भौतिक जगामधून जे काही त्रिताप आहे त्यामधून तुम्हाला वाचवू शकत. मोठ्या संकटातून तुम्हाला वैष्णव पोशाख, कंठी तिलक आहे हे पोशाख साधारण नाहीये, हे तुम्हाला या भौतिक जगाच्या संकटापासून काय करतं, वाचवू शकत. तर अशा प्रकारचं हे जे काही भूत पिशाचे आहेत यांचा उद्धारही शिवजी करतात, इतकी दयाभाव त्यांच्यामध्ये. तिसरा आहे आशुतोष. भगवान शिवजींच्या मध्ये तिसरा गुण आहे आशुतोष. म्हणून आपण बघतो की लगेच ते संतुष्ट होतात. कोणी देवता, कोणी असुर असो, कोणी जीव असो, ज्यावेळी भगवान शिवजींच्याकडे जाऊन भौतिक लाभासाठी का असो त्यांचं पूजा अर्चा करतात. म्हणून आपण बघतो दर सोमवारी जाऊन लोक काय करतात, बेलपत्र वाहतात, त्यांना वेगवेगळे बेलपत्र वाहून पांढरी फुलं वाहून त्यांना प्रसन्न करतात. काय मागतात, भौतिक इच्छा मागतात. परंतु शिवजी विचार करत नाहीत, त्यांना सर्व वर देतात. आणि असे वर देतात की कधी कधी शिवजी पण संकटात पडतात. म्हणून मी आपण पाहतो की त्यांच्या लीलेमध्ये अशा अनेक लीला आहेत की शिवजी वर देतात आणि संकटात पडतात, शेवट विष्णू किंवा भगवंतांच्याकडे जाऊन काय करतात, सर्व देवी देवतांना प्रश्न पडतो की यातनं कसं वाचायचं. म्हणून ब्रह्माजी देवी देवता हे सर्व अशा प्रकारचे वर देत असतात, परंतु स्वतः संकटात पडत असतात. म्हणून हे कथा सुंदर भागवत मध्ये येतं, ती म्हणजे भस्मासूर हा पुत्र कोणाचा असतो, शकुनी पुत्र. भस्मासूर हा भूमिपुत्र पण असं म्हणलं जातं, परंतु याला वर असतो, हा फार त्याला शक्तिशाली बनायचं असतं. म्हणून तो शिवजींची उपासना करण्यासाठी येतो, आणि शिवजींची उपासना करण्यासाठी तो काय करतो, आपल्या अंगाचं वेगवेगळ्या इंद्रियांचं मांस काढून शिवजींना अर्पण करीत असतो. शिवजी पाहतात अरे हा काय करत आहे, आणि ज्यावेळी तो बघतो की शिवजी तरी पण प्रसन्न होत नाहीयेत, म्हणून आपलं शिरछेद करण्याचा प्रयत्न करणारा असतो, त्यावेळी शिवजी त्या ठिकाणी प्रकट होतात आणि म्हणतात काय हवाय तुला, मग त्याला काय मागायचं आता. म्हणून तो एक वर मागतो की मी ज्याच्या डोक्यावर हात ठेवीन तो भस्म होऊन जाईल, आणि त्याचं नाव एक वृकासुर पण असतं, आणि नंतर त्याचं नाव भस्मासुर होतं. का? त्याच्या डोक्यावर हात ठेवेल तो भस्म होणार. आणि त्यावेळी तो शकुनी पुत्र भस्म पुत्र असतो, तो ज्यावेळी वर भेटतं त्यावेळी तो इतका स्वतःला गर्विष्ठ समजतो, गर्विष्ठ होतो की मला हे वर आता भेटलेलं आहे, मी देवी देवतांच्यावर आता राज्य करू शकतो. आणि पहिलंच त्याच्या मनात येतं की या स्वामी या शिवजींचाच वध करायचा. का? कारण शिवजींची जी पत्नी आहे तिचा भोग घ्यायची इच्छा होते. कुणाला? या उत्रासुरला, वृकासुरला. आणि त्यावेळी तो शिवजींच्या मागे लागू लागतो की मी तुम्हाला भस्म करणार. शिवजी म्हणतात अरे मी तुला शक्ती दिली आहे, तू मलाच भस्म करण्यासाठी येत आहेस. म्हणून शिवजी सर्व लोकांमध्ये पळू लागतात, मागे हा वृकासुर हात करून मागे पळू लागतो. शिवजी पळत पळत सर्व देवी देवतांच्या सर्व कोणीही त्यांना वाचवू शकत नाही, सर्व प्रश्न पडतो ब्रह्माजींना आता काय करायचं. आणि शिवजी शेवट श्वेत द्वीपामध्ये भगवंत असतात त्या ठिकाणी जातात आणि सर्व हकीकत भगवंतांना सांगतात की हे विष्णू, भगवंतांना म्हणतात की मला वाचवा आता. आणि त्यावेळी भगवंत म्हणतात अरे तू काय हे वर दिलायस या तुझ्या शिष्याला. आणि त्यावेळी ते म्हणतात काय घाबरू नको, मी ह्याचं काय करतो, याचा वध करतो. आणि अशा प्रकारे शिवजी ज्यावेळी पळत असतात, मागे उल्कासूर येत असतो, आणि भगवंत एका ब्राह्मणाच्या रूपामध्ये त्या ठिकाणी येतात आणि बरोबर मध्ये येतात आणि त्या वृकासूरची गुणगान करू लागतात. हे शकुनी पुत्र, शकुनी पुत्र म्हणल्यावर तो एकदम आनंदी होतो. अरे माझ्या परंपरेतील ह्या ब्राह्मणाला सगळं माहिती आहे आणि तो म्हणतो तू किती शक्तिशाली आहे, भगवंत त्याचे गुणगान करू लागतात. ते गुणगान ऐकून तो मोहित होऊन जातो त्या ब्राह्मणासोबत आणि ते म्हणतात अरे तू काय करत आहेस आणि तू ह्या शिवजींच्या मागे लागलेला आहेस. हे शिवजी आशुतोष आहे, ते शक्तिशाली आहे, ते वर देतात, परंतु हे वर आहे हे कधी कधी सत्य होतं, कधी कधी असत्य होतं, तुला माहिती आहे का? आणि यांना शक्ती देण्यासाठी यांना पूर्ण शक्ती भगवान विष्णू देत असतात, परंतु यांच्याकडून ते काही वर येत असतं ते कधी खरं ठरतं, कधी खरं ठरत नाही. आणि तुला कसं काय एवढा विश्वास आहे यांच्यावर, आणि तू आज त्यांचा वध करण्यासाठी चालला आहेस. आणि असे गोड भाषेत बोलून त्या वृकासुरला काय करतात, मोहित करतात. आणि आपल्या मोहित शक्तीने तो वृकासुरला म्हणतात भगवान की तुला माहिती आहे का हे वर कधी खरी ठरत नाही, त्यामुळे तू काय कर, पहिला तू हे वर खरं ठरतं का हे पहा, त्याआधी तू तुझ्या डोक्यावर हात ठेवून बघ हे खरं होतं. आणि तो मोहित झालेला असतो त्यांच्या भाषेमध्ये भगवंतांच्या, आणि त्यामुळे तो बघतो हो ठीक आहे, मी या शिवजींच्या मागे उगच माझी शक्ती वेळ घालवत आहे, पण तो स्वतःच्या डोक्यावर हात ठेवतो आणि स्वतः भस्मवतो. तर आपण या ठिकाणी पाहतो की यामध्ये भगवंत त्यांना शिवजींना वाचवतात आणि या कथेवरून आपण बघतो की शिवजी आशुतोष आहेत, न विचार करता अशा प्रकारचे वर देत असतात आणि स्वतःही संकटात पडतात. म्हणून अशा प्रकारे त्यांचा हा गुण आहे आशुतोष. आणि नंतर आहे स्थितीप्रज्ञ. स्थितीप्रज्ञ म्हणजे काय, आत्मसंतुष्ट आहेत. त्यांना कधीही भौतिक इच्छाची, ते आपल्या भक्तांना भौतिक इच्छा प्राप्त करण्यासाठी वर देतील, परंतु स्वतः कसली इच्छा करीत नाहीत. स्थितीप्रज्ञ आहेत, आत्मसंतुष्ट आहेत. त्यांना कशात त्यांना रस आहे, भगवंतांच्या नामस्मरणात. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे. एकदा शिवजींची पत्नी पार्वती म्हणते अहो तुम्ही काय, तुमचं हे रूप आहे, तुम्ही हे असं हिमालयात या पर्वतावर राहता, ना घर ना काय, तुम्ही अशा प्रकारे राहून तुम्ही कसं काय, तुमचं तुम्ही इतके शक्तिशाली देवी देवता आहात, तुम्ही स्वतःसाठी एक घर पण बांधू शकत नाही. आणि अशा प्रकारे म्हणल्यावर शिवजी म्हणतात ठीक आहे, माझ्या पत्नीची इच्छा आहे तर हे मला करावं लागेल. आणि त्यावेळी शिवजी काय करतात, एक सुंदर महल बनवतात आपल्या शक्तीद्वारे आणि त्यामध्ये हे आपले पुत्र आणि आपला सर्व प्रपंच त्या ठिकाणी राहण्यासाठी जातात. पण तो राहण्याचे एक मोठा कार्यक्रम ठेवतात, त्या घराचं कार्यक्रम असतो उद्घाटन, वास्तुशांती म्हणतो आपण. तर त्याप्रमाणे हा कार्यक्रम ठेवतात, सर्व ब्रह्मांडातील देवी देवतांना त्या ठिकाणी बोलवलं जातं, सर्व लोकपाल सर्व लोकातील जी सर्व त्या ठिकाणी येतात त्या कार्यक्रमासाठी. आणि शिवजींना वेगवेगळ्या भेटवस्तू देतात, शिवजी पण त्या सर्वांना संतुष्ट करण्यासाठी वेगवेगळे वर देत असतात. सर्व त्यांच्याकडे जे काय, त्यांच्याकडे काय असणार आहे, आताच शिवजींनी घर बांधलेलं असतं आणि सर्व त्या ठिकाणी सर्व ते पण भेटवस्तू देत असतात. आणि अशा प्रकारे सर्व देवी देवता हा कार्यक्रम झाल्यावर सर्व निघून जातात ब्रह्मांडातून आपापल्या ब्रह्मांडामध्ये लोकांमध्ये. आणि शिवजींच्या जे काही आलेलं असतं ते सर्व ब्राह्मणांना आपल्या अनुयायांना वाटून टाकतात. त्यांना काय करायचं, असं आत्मसंतुष्ट आहे शिवजी आणि फक्त त्यांच्याकडे आता घर राहतं. आणि सर्व कार्यक्रम झाल्यावर एक ब्राह्मण येतो. आता शिवजी विचार करतात अरे ब्राह्मणाला काहीतरी दिलं पाहिजे आणि काय द्यायचं. आणि पार्वती पण त्या ठिकाणी बसलेली असते, पार्वतीला काही विचारत नाहीत आणि स्वतः सर्व घरच त्या ब्राह्मणाला देऊन सांगतात. आणि परत आपल्या ठिकाणी त्या स्थितीमध्ये आहेत, त्या स्थितीमध्ये आपलं ध्यान करत बसतात. तर अशा प्रकारे शिवजी काय आहेत, आत्मसंतुष्ट आहेत. त्यांना कशाचीही काही गरज नाहीये, विचलित होत नाहीत की मी अरे माझं एवढं मी सगळं महल बांधला, सर्व काही प्राप्त केलं, सर्व देवी देवतांनी मला एवढ्या वस्तू दिल्या आणि मी सर्व आटून टाकल्या, हे ह्यापासून ते काही विचलित होत नाहीत. ते काय करतात, परंतु शिवजींचे जे भक्त आहेत त्यांना आपण पाहतो, त्यांना शिवजी सर्व वर देतात, परंतु ते वर घेऊन पण त्यात अजून कमतरता असल्यामुळे शिवजींचे जे काही भक्त आहेत ते विचलित होतात. अरे मला एवढंच मिळालं, अजून का नाही भेटलं, त्यासाठी अजून ते शिवजींची प्रार्थना करतात. परंतु स्वामी शिवजी काय आहेत, आत्मसंतुष्ट आहेत, ते नेहमी भगवंतांच्या स्मरणात असतात. त्यानंतर पाचवा गुण आहे तो म्हणजे प्रचार. शिवजी नेहमी वैष्णव असल्यामुळे प्रचार करीत असतात. असं वर्णन केलेलं आहे ते नेहमी हरिनामाचा प्रचार करत. उत्तर काशीमध्ये घाटामध्ये ते काही मणिकर्णिका घाट आहे, त्या ठिकाणी जो कोणी मृत्यू होतो किंवा मृत्यू झाल्यावर जे कोणी लोक प्रेत त्या ठिकाणी आणतात, त्यावेळी त्या ठिकाणी शिवजी त्यांच्या कानात जाऊन हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम 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 हरे हरे, हरिनाम बोलत असतात. हा प्रचार शिवजी त्या ठिकाणी करतात. म्हणून हे कोणाला माहिती नाही की शिवजी नेमकं काय करत असत, शिवजींची पूजा कशा प्रकारे केली पाहिजे हे त्यांच्या भक्तांना किंवा लोकांना हे माहिती नाही. त्यांच्याकडे आपण एकच प्रार्थना जर केली तर शिवजी अजून खुश होतात आणि ती वर देण्यासाठी शिवजी तयार असतात. ते म्हणजे काय आहे, आपण भक्ती प्रदान भक्ती मागितली पाहिजे, भगवंतांची सेवा मागितली पाहिजे, कारण ते वैष्णव आहेत. आणि ही ज्यावेळी आपण मनोमनी भगवान शिवजींनाही प्रार्थना करू तर भगवान शिव पण आपल्याला ते देण्यासाठी तयार असतात. म्हणून एक मला एक कथा आठवते, मी कथा फार वर्षापूर्वी ऐकली होती की राधा गोपीनाथ मंदिर मधली एक कथा आहे. राधा गोपीनाथ मंदिर मंदिर जवळ गिरगाव चौपाटी या ठिकाणी बाबुलनाथ मंदिर पण आहे, शिवजींचं एक मंदिर आहे. आणि त्या ठिकाणी बाबुलनाथ मंदिर या शिवजींच्या मंदिरामध्ये शिवजींचे एक भक्त होते. ते रोज त्या ठिकाणी शिवजींना बेलपत्र हे सर्व हे करण्याची त्यांची उपासना करायची, त्यांची सेवा करायची. आणि ते कधीही भौतिक इच्छा मागायची नाही की मला धनम देई जनम देई पुत्र देई, ह्या जे काही देवी देवतांच्याकडे लोक मागतात ते असले भौतिक वर कधीही तो मागायचं नाही. आणि तो व्यक्ती जाऊन रोज एकच मागायचा की हे शिवजी तुमच्याकडे सर्वश्रेष्ठ काय वर आहे ते मला प्रदान करा, एवढंच म्हणायचं. आणि दर सोमवारी जाऊन बेलपत्र, आणि तो रोज त्या ठिकाणी त्यांचं घर होतं, त्या घराकडे जाताना वाटेमध्ये हे राधा गोपीनाथ मंदिर होतं. रोज त्या मंदिराजवळून ते जायचे, बाबुलनाथला जायचे आणि रोज प्रार्थना करून परत आपल्या घरी. म्हणून वाटेमध्ये रोज आपल्या राधा गोपीनाथ मंदिर जवळून जायचे आणि असं वर तो मागायचा मागायचा. आणि एकदा एका मंदिरापासून एका वैष्णवांची भेट झाली आणि भेट झाल्यावर स्वाभाविक वैष्णव काय करतात, मंदिरात घेऊन जातात नवीन लोकांना आणि मग सुंदर प्रसाद खाऊ घालतात, मग नंतर कथेला बसवतात, मग नंतर हरिनाम देतात. हे वैष्णवांचा प्रचार आहे. आणि अशा प्रकारे तो व्यक्ती बाबुलनाथ जवळ पण जायचा, प्रार्थना करायचा आणि हे रोज दर रविवारी प्रवचनासाठी राधा गोपीनाथ मंदिर मध्ये यायचा. आणि असं रोज श्रवण करून करून शिवजींच्या बद्दल पण देवी देवतांच्या बद्दल पण त्यांच्या काही जिज्ञासा होत्या त्या बाहेर आल्या. सगळ्या जिज्ञासा त्यांनी केल्या वैष्णवांच्या समोर, त्यांना कळालं की शिवजी पण हे गोपीनाथ हे जे काही गोविंद आहेत विष्णू आहेत हे त्यांचे स्वामी आहेत, त्यांची आणि शिवजी त्यांचे परमश्रेष्ठ वैष्णव आहेत हे त्यांना कळालं. त्यावेळी ते हे पण एक चांगले वैष्णव बनले, ते राधा गोपीनाथ त्यांचे चांगले भक्त बनले. एवढेच नाही तर एक त्यांनी दीक्षा घेतली आणि दीक्षित भक्त बनले. आणि ते म्हणाले की खरं त्यावेळी त्यांना सांगण्याची एक वेळ आली, त्यावेळी ते म्हणले हे सर्व कृपा आहे शिवजींची, कारण मी शिवजींचा परम भक्त होतो आणि आता पण आहे, परंतु मी त्यांच्याकडे एकच नेहमी मागत होतो की मला सर्वश्रेष्ठ वरदान पद काय करा प्रदान करा वर. त्यांनी मला काय वर दिलं, त्यांच्या स्वामींची भक्ती दिली. तर हे आपण वर मागू की मला भक्ती द्या, मला भगवंतांची सेवा द्या, तर शिवजी आपल्याला हे सहज वर प्रदान करू शकतात. कारण का, कारण ते वैष्णवांच्या मध्ये श्रेष्ठ आहेत आणि आपल्या स्वामींची सेवा देण्यासाठी ते तत्पर असत. म्हणून अशा प्रकारे आपण पाहिलं तर शिवजींच्याकडे हे मागितलं पाहिजे. म्हणून म्हणून भगवंत त्यांचे शुद्ध वैष्णव आहेत, भक्त आहेत शिवजी. म्हणून भगवंत पण शिवजींच्यावर इतके कृपाळू आहेत की भगवंत काय करतात की शिवजींच्यावर इतके शिवजी एवढे प्रिय आहेत भगवंतांना की भगवंतांनी आपल्या ज्या काही वृंदावन लीला केल्या, ज्या वेगवेगळ्या लीला केल्या, त्या धामामध्ये पण भगवंतांनी शिवजींना स्थान दिलेलं आहे, धाम रक्षक म्हणून ठेवलेलं आहे. म्हणून आपण पाहतो की वृंदावन जे काय मथुरा आहे, भगवंतांच्या ज्या ज्या ठिकाणी लीला झालेल्या आहेत, पाच ठिकाणी भगवान शिवजीना धाम रक्षक म्हणून भगवंतांनी ठेवलेलं आहे. एक आहे मथुरेमध्ये, ते म्हणजे भूतेश्वर महादेव. दुसरा आहे गोपेश्वर महादेव वृंदावनामध्ये, वृंदावनामध्ये पण धाम रक्षक म्हणून शिवजी कार्य करतात. आणि काम्यवनामध्ये शिवजी कामेश्वर महादेव म्हणून त्या ठिकाणी धाम रक्षक म्हणून सेवा करतायत. गोवर्धन मध्ये चक्रेश्वर महादेव आणि नंदगाव मध्ये पाचवा आहे नंदीश्वर महादेव. तर या छोट्या छोट्या लीला आहेत की हे नाव का पडलं, कारण शिवजीची पण इच्छा आहे, लक्ष्मीची इच्छा आहे, सर्व देवी देवतांची इच्छा आहे की साक्षात परमपुरुषोत्तम भगवंत हे आपले स्वामी आहेत, त्यांची सेवा करण्याची इच्छा आहे आणि त्यांच्या लीलेमध्ये सहभाग घेण्याची इच्छा आहे. म्हणून शिवजी पण या लीलामध्ये सहभाग घेण्यासाठी काय करतात, प्रयत्न करीत असत. म्हणून रूप गोस्वामी भूतेश्वर महादेवांच्या बद्दल, ते मथुरेमध्ये भूतेश्वर महादेव आहेत, यांच्यामध्ये एका प्रार्थनेमध्ये रूप गोस्वामी वर्णन करतायत की मथुरेच की मथुरायाच देवत्वं क्षेत्रपालो भविष्यमि त्वचि दृष्टे महादेव मम क्षेत्र बाल लभ्यते. रूप गोस्वामी सांगतात की महादेव आपण मथुरेचे रक्षक व्हाल व आपले दर्शन करणाऱ्याला माझ्या धामाची प्राप्ती होत. हे रूप गोस्वामी एका प्रार्थनेमध्ये म्हणजे एका श्लोकामध्ये सांगतायत की भगवंतांचं हे आहे. हे रूप गोस्वामी सांगतायत की भगवंत म्हणतात की महादेव आपण मथुरेचे रक्षण व्हा आणि त्यावेळी व्हाल तर या ठिकाणी जे काही दर्शन घेण्यासाठी येतील त्यांना धामाची प्राप्ती होईल, जे तुमचं दर्शन घेतील त्यांना धामाची प्राप्ती होईल. यत्र भूतेश्वरो देव मोक्षतापपी नामपी मम प्रियतमो नित्यम देव भूतेश्वर परहा. आणि मथुरेमध्ये भगवान भूतेश्वरांचा विग्रह आहे आणि ते पापी लोकांना मोक्ष प्रदान करतात, हा विग्रह मला फार प्रिय आहे. रूप गोस्वामी सांगतात जे काही भूतेश्वर महादेव आहेत हे काय आहेत, रूप गोस्वामींना फार प्रिय आहे. का? कारण ते मोक्ष पापी लोकांचा मोक्ष प्रदान करतात, कारण ते कृपाळू आहेत. हे प्रार्थनेमध्ये रूप गोस्वामी सांगतायत मथुरेचे भूतेश्वर महादेवांच्या बद्दल. न दुसरा आहेत गोपेश्वर महादेव. तर यांच्याबद्दल हे वृंदावनामध्ये गोपेश्वर महादेव आहेत आणि खास करून गौडीय संप्रदायात हे प्रसिद्ध विग्रह आहेत. कारण ह्या ठिकाणी सर्व वृंदावना म्हणजे वृंदावनाचे जे क्षेत्रपाल आहेत शिवजी, म्हणून गर्गसंहितेमध्ये याचं वर्णन केलेलं आहे की गोपेश्वर का नाव पडलं. तर आपण पाहतो की एकदा कैलासवर शिवजी आपण राहत असतात आणि त्यांना भगवान कृष्ण वृंदावनामध्ये जी काही बासरी वाजवून गोपींच्या रासलीलेमध्ये सर्व गोपींना बोलवत असतात, ती बासरीचा आवाज कैलासवर जातो. शिवजींना वाटतं अरे मला पण गेलं पाहिजे रासलीला पाहण्यासाठी, म्हणून शिवजी येतात त्या ठिकाणी. परंतु त्या ठिकाणी आल्यावर त्या ठिकाणी रासलीलेमध्ये येतात, परंतु पुढे त्यांना ती योग मायाही जाऊन देत नाही. त्यामुळे ती तुलाही गोपी बनलं पाहिजे, म्हणून त्यासाठी तू काय कर, मान सरोवरामध्ये जातात आणि त्या ठिकाणी स्नान करतात आणि गोपीचं रूप घेऊन शिवजी त्या ठिकाणी प्रकट आहेत. परंतु वर्णन केलेलं आहे की शिवजींच्या गळ्यात साप तसेच आहेत, त्यांचं ते काही रूप असतं थोडंफार ते तसंच असतं. आणि आठ गोपी त्यावेळी बघतात की अरे ह्या आठ गोपी सोडून हे नवी गोपी कोण आलेले आहे. मग कृष्णांपूर कधी कधी आनंदात म्हणतात की हे नागोवाली गोपी कोण आहे, असं सर्व गोपी म्हणत असतात की नवी गोपी नागोवाली गोपी कोण आहे. आणि म्हणून विचारण्यासाठी त्या ठिकाणी जातात की गोपी तुम्ही कोण आहात, कुठून आलेला आहात. भगवंतांना हे कळतं की शिवजी आहेत आणि त्यावेळी मग शिवजी सांगतात की मी त्या गोपींना कळतं, त्यावेळी भगवंतांना कळतं. भगवंत म्हणतात ठीक आहे तुला माझा रासलीला पाहायचे, परंतु तुला हे आता मी देऊ शकत नाही, परंतु माझ्या धामाचं रक्षण म्हणून धाम रक्षक म्हणून तू या ठिकाणी क्षेत्रपाल म्हणून कार्य कर. वृंदावनामध्ये आज आपण पाहतो की त्या गोपीच्या वेशामध्ये शिवजींची पूजा केली जाते, गोपेश्वर महादेव. तर अशा प्रकारे हे वृंदावनामध्ये त्या ठिकाणी शिवजी धाम रक्षक म्हणून कार्य करीत आहेत. नंतर आहेत कामेश्वर महादेव. काम्यवनामध्ये ज्यावेळी हे शिवजी आज ही विग्रह आहेत, तर वृषभानू आणि कीर्तिदा यांना पुत्र होत नसतो, म्हणून हे वृषभानू आणि कीर्तिदा काम्यवनामध्ये जाऊन रोज शिवजींची प्रार्थना करीत असत. आणि शिवजींच्या कृपेमुळे पहिला पुत्र वृषभानूंना होतो तो म्हणजे श्रीधामा, आणि नंतर पुत्र होते श्री राधाराणी. तर हे वर्णन केलेलं आहे की काम्यवनामध्ये जे शिवजी आहेत कामेश्वर महादेव यांच्या कृपेमुळे हे पुत्र आणि पुत्री प्राप्त झाले. म्हणून हा साधू संत त्या ठिकाणी कृष्ण प्रेम प्राप्त व्हावं म्हणून हजारो वर्षापासून या कामेश्वर महादेवांच्या जवळ या इच्छा प्राप्त करण्यासाठी काय इच्छा केली जातात, कृष्ण प्रेम प्राप्त व्हावं म्हणून त्या ठिकाणी कामेश्वर महादेवांचं दर्शन घेण्यासाठी जातात. आणि नंतर गोवर्धन परिक्रमा करताना चक्रेश्वर महादेव यांचं दर्शन आपल्याला होतं. तर हे मानसी गंगेच्या ठिकाणी चक्रेश्वर महादेव आहे असं वर्णन केलेलं आहे की गोवर्धन आणि मानसी गंगेचं चक्र तीर्थ म्हणून हा भाग म्हणून ओळखला जातो आणि म्हणून यांना या महादेवांना नाव दिलेलं आहे चक्रेश्वर महादेव. या ठिकाणी अनेक कथा आहेत तर आपण वेळेच्या अभावी या बघू पाहू शकत नाहीत. तर हे महत्वाचं वर्णन केलेलं आहे की चक्र तीर्थ म्हणून हा पॉइंट आहे म्हणून त्यांना चक्रेश्वर महादेव हे नाव पडलेलं आहे. आणि नंतर नंदीश्वर महादेव, नंदगावमध्ये नंदीश्वर महादेव आहेत आणि ह्या ठिकाणी आपण पाहतो की शिवजींना पण इच्छा झाली की भगवंत, नंदीश्वर महादेव म्हणजे नंदगावमध्ये भगवंतांच्या बाललीला झाल्या आणि या लीला पाहण्यासाठी शिवजींना इच्छा झाली म्हणून ते म्हणले मी पर्वताच्या रूपामध्ये या ठिकाणी राहू शकतो. म्हणजे दगड माती काही असो ते पर्वत, परंतु या ठिकाणी काय होईल, मला भगवंतांच्या सर्व लीला पाहण्यासाठी मिळते. म्हणून एकदा त्यावेळी भगवंत लहानपणी यशोदा माता सर्व गोपी त्या ठिकाणी भगवंत त्यावेळी लीला त्या लहानपणीच्या होत्या त्यांची सेवा करायची, त्यावेळी शिवजींना इच्छा झाली की मला भगवंतांचं दर्शन घ्यायचं आहे आणि इच्छा झाल्यावर ते नंदमहालामध्ये आले. परंतु त्यावेळी गोपीनी यशोदामाईनी दार उघडलं तर बघितलं अरे कोण आहे, सर्व केस पूर्ण हे असं वस्त्र आहे, गळ्यामध्ये असे रुद्राक्ष आणि असं विचित्र रूप पाहून ती घाबरली की माझ्या लालाला काही होऊ नये म्हणून तिने दार झाकून घेतलं. म्हणून शिवजींना वाटलं कारण माझ्या स्वामींचं मला दर्शन कधी होणार, म्हणजे निघून गेले तिथून. परंतु भगवंतांना हे कळालं आणि भगवंत रडू लागले. घरात सर्व गोपी आल्या, सर्व काही कीर्तन करू लागल्या, सर्व काही त्यांना समजावं लागल्या, पण कृष्ण रडायचे थांबले नाहीत. त्यावेळी एक वरिष्ठ गोपी म्हणले की इथं कोणी येऊन गेलं का, त्यावेळी यशोदा माई म्हणले एक आला होता साधू परंतु त्याचं रूप पाहून मी घाबरले की माझे लाला घाबरतील. ते म्हणली की त्यांना घेऊन या, हेच कारण असणार आहे की हे रडत आहे बालक. त्यावेळी ते बाहेर बसले होते शिवजी वाट बघत त्यांच्या रूपात. त्यावेळी यशोदा माई त्यांना घेऊन येते आणि त्यावेळी हे लाला पाहतात आणि शिवजींनाही दर्शन घेऊन होतं. त्यावेळी शिवजी त्यावेळी आनंदाने त्या नृत्य करतात, आनंद होतात आणि त्या ठिकाणी निघून जातात आणि त्या ठिकाणी मग लाला पण रडायचे थांबतात. त्यांची इच्छा होते लालाची दर्शन घ्यायची आणि ते दर्शन भेटत म्हणून त्या ठिकाणी शिवजी म्हणतात की मला फक्त एक, त्या यशोदामाईला म्हणतात की या बाळाचं चरणामृत द्या आणि त्यांचं जे उशिष्ट आहे ते मला उशिष्ट द्या मग मी निघून जाईन. आणि त्यावेळी यशोदामाई त्यांना हे सर्व देते आणि म्हणून आपण पाहतो आज पण नंदमहालामध्ये जो काही भगवंतांना भोग दाखवला जातो तो भोग झाल्यावर नंदेश्वर महादेवांनाही तो भोग प्रसादाच्या रूपात दिला जातो. आणि म्हणून खाली आपण त्यावेळी नंदगाव सोडून खाली गेलो तर खाली पण एक आशेश्वर महादेव म्हणून एक मंदिर आहे. ते नाव का पडलं, कारण शिवजी वाट पाहत असताना त्यावेळी यशोदामाईने दार झाकलं तर ते शिवजी खाली जाऊन वाट बघत असत. त्यांनी काय थोडा वेळ नाही, अनेक दिवस वाट बघत असतात, अनेक महिने की मला कधी दर्शन होईल, कधी दर्शन होईल, एक आशा असते त्यांना. म्हणून त्या ठिकाणी वास करीत असतात. त्या ठिकाणी पण त्यांचं एक मंदिर आहे, आशा करीत असतात की मला कधी भगवंतांचं दर्शन होईल, म्हणून त्यांचं नाव पडलं आशेश्वर महादेव. तर अशा प्रकारे या भारतभूमीमध्ये अनेक शिवजींची मंदिरं आहेत, शिवजींच्या अनेक शिवजीने आपल्या भक्तांच्या साठी अनेक या भारतभूमीमध्ये काय केलेले आहेत, त्या मंदिर आहेत, त्या ठिकाणी लीला केलेल्या आहेत आणि त्या लीलावरून वेगवेगळे शिवजींचे मंदिर आहेत, नावं आहेत. तसं 12 शिवजींची मुख्य मंदिर आहेत तशी ती नावं आहेत. तर अशा प्रकारे शिवजी हे आशुतोष आहेत, कृपाळू आहेत, आपल्या भक्तासाठी ते काहीही करण्यासाठी तयार. तर अशा प्रकारे आपण पाहतो की ही खरी विधी आहे ती म्हणजे या ठिकाणी वर्णन केलेलं आहे की देवतांची पूजा. म्हणजे या ठिकाणी पाहतो की शिवजी ह्या आपल्या उदाहरण दाखवत आहेत की कशा प्रकारे आपण भगवंतांची पूजा, त्यांचं नामस्मरण केलं पाहिजे. म्हणून एक दोन श्लोक आहेत त्या ठिकाणी, नेहमी शिवजी भगवंतांच्या चरणी प्रार्थना करीत असतात की मला भगवंता तुमच्या नामस्मरणाची गोडी द्या. म्हणून एकदा भगवंतांचे नामस्मरण करीत बसलेले असतात शिवजी, तर त्यांची स्थिती कशी होते असं वर्णन केलेलं आहे की पार्वती येते आणि पाहते की शिवजी इतके मग्न झालेले असतात नामस्मरण करण्यासाठी की त्यांचं नाव आहे एक नीलकंठ, त्यांचं कंठ आहे निळा असतो, तर त्या निळ्या रेषा पण एकदा इतके मग्न झालेले असतात नामस्मरण घेताना की त्या निळ्या रेषा पण निघून जातात. आणि शिवजी त्यावेळी पार्वती येते आणि पाहते की अरे हे माझे पती आहेत का, का कारण नीलकंठ त्यांचा दिसत नाहीये, म्हणून ती ती घाबरते आणि तिथून पळून जाते. का पार्वतीला वाटतं की हे कोणतं तर रूप घेऊन तिथं असूर आलेलं आहे शिवजींचं. म्हणजे ही स्थिती शिवजींची होते त्यावेळी नामस्मरण, म्हणजे इतके मग्न असतात नामस्मरणामध्ये. म्हणून ते नेहमी त्यावेळी भगवान एकदा शिवजींना म्हणतात हे शिवजी तू काय कर, जी काही सिंहावर आरूढ देवी आहे तिच्याशी लग्न कर. त्यावेळी म्हणजे ती कोण गालात हसतात शिवजी, अरे त्या देवी बरोबर लग्न करून काय करू, ती माया देवी आहे आणि त्या मायादेवीवर पण तर मी लग्न केलं तर मला या भौतिक जगाचं काय होईल, मी तुमच्या भक्तीपासून दूर जाईन, कारण मी या भौतिक जगापासून जे काही आकर्षण आहेत ते आकर्षित होऊन जाईन आणि मला तुमची भक्ती करायची आहे, मला तुमचं नामस्मरण करायचे आहे, मला लग्न नाही करायचंय म्हणतात शिवजी. म्हणून त्यावेळी आपण पाहतो की नेहमी ते भगवंताजवळ म्हणत असत की मला नामस्मरण करायचंय, मला तुमची सेवा करायची. म्हणून काही दोन श्लोक आहेत ते शिवजी म्हणतात, त्वन्मान पंचकत्रेन गुणम च मंगलायम स्वप्ने जागरणे शश्वत गायन गायन भोजहम्यम. त्यामध्ये हे म्हणतात शिवजी भगवंतांना, हे भगवंता मी स्वप्नावस्थेत असो किंवा जागृत अवस्थेत असो माझ्या पाच मुखांनी निरंतर आपल्या मंगलकारी नाम गुणांचे मी कीर्तन करीत राहेन, हे भगवंतांना ते प्रार्थना करत. म्हणून आपण म्हणतो चतुर्मुखे कृष्ण कृष्ण, ब्रह्मा बोले चतुर्मुखे कृष्ण कृष्ण हरे हरे, पंचमुखे महादेव राम राम हरे हरे. कि ब्रह्माजी कृष्णाचं स्मरण कीर्तन करत आहेत आणि पंचमुखे कोण आहेत, पंचमुख शिवजी. शिवजी म्हणतात मी पाच मुखांनी रामाचं कीर्तन करण्यासाठी तयार आहे. म्हणजे अशा प्रकारे शिवजी प्रार्थना करीत आहेत. दुसऱ्या श्लोकाला ते श्लोकामध्ये म्हणतात की अकल्प कोटी कोटी च त्वत रूप ध्यान तत्परम भोगेश विचय नैव योगे च मनमना. कि त्यामध्ये म्हणतात भौतिक भोग योग आणि तपस्या माझ्या मनाला आकर्षित करीत नाहीत, कारण कोथ्यावती कल्पापर्यंत मला मधुर रूपाचे ध्यान करायचे आहे. तर या श्लोकात शिवजी म्हणतात मला अनेक कल्प भगवंता तुमच्या रूपाचं ध्यान करायचंय. आणि शेवटच्या श्लोकामध्ये ते प्रार्थना करतायत की स्मरणम कीर्तनम नाम गुण्य श्रवणम जपहा त्वचरु ध्यानम त्वतमेव अभिवंदनम समर्पणम चात्मनश्च नित्य नैवेद्य भोजनम वरम वरेश्च देहितम नवविधा भक्ती लक्षणम. ते काय मागतायत, नवविधा भक्ती मागतायत की ती काय नवविधा भक्ती आहे ती मला प्रदान करा म्हणतात. म्हणून अशा प्रकारे हे शिवजी वैष्णवांच्या मध्ये श्रेष्ठ आहेत. तर यांच्या उदाहरण ते दाखवत आहेत की नवविधा भक्ती किती श्रेष्ठ आहे. म्हणून भगवंतांचे नामस्मरण हे फार श्रेष्ठ आहे. म्हणून आपण जे काही आचार्याने आपल्याला त्या या सुविधा दिलेल्या आहेत, या नवविधा भक्ती दिलेल्या आहेत, या नवविधा भक्तीचे आपण नेहमी भजन कीर्तन प्रार्थना भगवंतासाठी केल्या पाहिजेत, जेणेकरून आपण कुठेही असो भगवंतांचे गायन स्मरण करू तर आपले चेतना आहे हे नेहमी आपण शिवजींच्या सारखी कृष्ण भावना भावित ठेवू शकतो. म्हणून भक्ती विनोद ठाकूर सांगतात हे आपण कसं केलं पाहिजे, एको न पूजी न प्रभू तोमार चरण अशोका भयामृत पूर्ण सर्व खन. यामध्ये वर्णन म्हणतात की प्रभूंना ही अशा प्रकारे आपण प्रार्थना केली पाहिजे भक्ती विनोद ठाकूर की ह्या अशा भय आहे यामध्ये जर मला वाचायचं असेल भगवंता तुमच्या चरणाचा मला आश्रय द्या. आणि हे उदाहरण कुणाचं आहे, शिवजींचं. हे शिवजी नेहमी अशा प्रकारे प्रार्थना करीत आहेत. म्हणून या शिवजींच्या उदाहरणावर आपण नेहमी शिवजी काय स्मरण करीत आहेत, राम रमेती इति मनोरमे. हरे कृष्णा 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 हरे हरे, हरे राम हरे राम 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 हरे हरे. तर अशा प्रकारे आपण शिवजींच्या चरणी आपण हे महान वैष्णव त्यांच्या चरणी आपण प्रार्थना करू तरी भगवंता समान त्यांच्या शक्ती आहेत, तरी ते दाखवत आहेत की नेहमी भगवंतांच्या सेवेची अभिलाषा आणि नामस्मरण. म्हणून आपण अशी त्यांच्या चरणी प्रार्थना करू शकतो की हे अशी आम्हाला कृपा द्या की आम्ही कोणत्याही स्तरावर असो, कोणत्याही पदावर असो, तर आम्ही एका सेवकाच्या भावनेत आम्ही नेहमी भगवंतांची सेवा आणि नाम कीर्तन करण्याचा प्रयत्न करू. हरे कृष्ण. धन्यवाद. श्रील प्रभुपाद की.